नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन. 6 मार्च रोजी सादर होणार अर्थसंकल्प. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 2 आरोग्य केंद्रांचा आरोग्यरत्न पुरस्कारानं गौरव. 28 फेब्रुवारी रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचांची प्रशासकपदी होणार नियुक्ती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातली देशाच्या अद्भुत क्षमतेची जगाला प्रचिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत इंग्लंडचा श्रीलंकेवर आणि दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात 15 विधेयकं मांडली जाणार असून त्यापैकी 2 प्रलंबित असल्याचं सांगितलं. विरोधक किंवा सत्ताधारी सर्वांना चर्चेसाठी पुरेसा वेळ दिला जाईल असं ते म्हणाले. 1 महिना हे अधिवेशन चालणार असून महाराष्ट्र विधानमंडळ हे देशातलं एकमेव विधिमंडळ आहे जिथे अधिवेशनाचं कामकाज सर्वाधिक काळ चालतं असंही त्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून राज्याला मिळणाऱ्या निधीत 20,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय कर परताव्याच्या माध्यमातून 98,306 कोटी मिळणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,
केंद्र सरकारचं जे बजेट आलं त्या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत 20,000 कोटी रुपयांची वाढ झालेली आहे आणि जवळपास टॅक्स डिव्होल्युशन मध्ये आता महाराष्ट्राला 98,306 कोटी रुपये मिळणार आहेत. जी मागणी फायनान्स कमिशन समोर मी शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी केली होती ती बहुतांशी त्यांनी मान्य केल्यामुळे महाराष्ट्राला चांगला फायदा या ठिकाणी होतोय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. दावोसमध्ये 30 लाख कोटी रुपयांचे औद्योगिक करार झाले असून त्यातून 40 ते 50 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात पायाभूत सुविधांवर सुमारे 1 लाख कोटी रुपयांची कामं सुरू असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. तर अधिवेशनाच्या माध्यमातून जनतेनं दिलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचं सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या. दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षानं काल आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. प्रचंड बहुमतामुळे सत्ताधारी पक्षाचं वर्तन सभ्यपणाचं नाही. जिथं लोकशाहीचा मान राखला जात नाही तिथं आपण चहापानाला जाणार नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी सांगितलं. काल मुंबईत विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत बोलताना ते म्हणाले,
सत्ताधारी पक्षाचं वर्तनच असं आहे की त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा मान सन्मान राखणं. लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही दोन्ही लोकशाहीला अभिप्रेत असलेली अंग आहेत आणि लोकशाही मार्गाने निर्माण झालेली ही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशी दोन्ही अंग आहेत. परंतु प्रचंड बहुमत मिळाल्यामुळं, पाशवी बहुमत मिळाल्यामुळं सत्ताधारी पक्षाचं वर्तन मी मगाचपासून तेच सांगतोय की सभ्यतेचं राहिलेलं नाही.
राज्यातली बेरोजगारी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, रखडलेले विकास प्रकल्प, शेतमालाला मिळणारा अल्प मोबदला या आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी टीका केली. माजी मंत्री आदित्य ठाकरे, सतेज पाटील यावेळी उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता AIचा मोठ्या प्रमाणावर वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईत आयोजित जागतिक कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं डिजिटल प्लॅटफॉर्म 30 लाखांहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलं असून त्याचा विस्तार सुरू असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार आणि महाआरोग्य सन्मान 2026 वितरण सोहळा काल पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्र पॉलिएटिव्ह केअर कार्यक्रमाचा शुभारंभ आणि मेनोपॉज क्लिनिक उपक्रमाचं राज्यस्तरीय लोकार्पण करण्यात आलं. आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाचोड ग्रामीण रुग्णालय, दौलताबाद इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तिसगाव इथल्या उपकेंद्रातल्या आशा स्वयंसेविका मीरा तिरछे यांना आरोग्यरत्न पुरस्कार तसंच महाआरोग्य सन्मान यावेळी प्रदान करण्यात आला. राज्यातल्या 28 फेब्रुवारी रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त केलं जाणार आहे. त्यांच्या मदतीसाठी उपसरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समिती कार्यरत राहणार असून ही नियुक्ती पुढच्या 6 महिन्यांसाठी किंवा निवडणुका पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहे. या संदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं हे आदेश दिले. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. नवी दिल्ली इथं नुकतीच पार पडलेली भारत AI इम्पॅक्ट शिखर परिषद ही आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग जगभरात कसा केला जाईल या दिशेनं एक महत्वाचं वळण ठरल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून काल त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 131वा भाग होता. या शिखर परिषदेत संपूर्ण जगाला भारताची कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातली अद्भुत क्षमता पाहायला मिळाली असं ते म्हणाले. देशात अवयवदानाविषयीची जागरूकता सातत्यानं वाढत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. अवयवदानामुळे गरजूंना नवं आयुष्य मिळाल्याची देशभरातली अनेक उदाहरणं त्यांनी श्रोत्यांसमोर मांडली. ऑनलाईन फसवणुकीबद्दलही पंतप्रधानांनी संवाद साधला. डिजिटल अरेस्टविषयी देशात जागरूकता वाढली असली तरी आजही अशी प्रकरणं घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर याबाबतीत सगळ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं.
डिजिटल अरेस्ट और डिजिटल फ्रॉड को लेकर हमारे समाज में काफी जागरूकता आई, लेकिन अभी भी हमारे आसपास ऐसी घटनाएं हो रही हैं जो अक्षम्य है. निर्दोष लोगों को डिजिटल अरेस्ट और फाइनेंशियल फ्रॉड का निशाना बनाया जा रहा है. इसलिए आपका सतर्क रहना, जागरूक रहना बेहद जरूरी है.
शेतकऱ्यांच्या नवकल्पनांचं कौतुक. आगामी रमजान आणि होळीच्या सणात व्होकल फॉर लोकलचा मंत्र जपण्याचं आवाहन. महाकुंभ आणि केरळ कुंभाचा सांस्कृतिक संदेश. T20 विश्वचषकातील भारतीय वंशाचे खेळाडू. राजाजी उत्सव आदी मुद्द्यांवरही पंतप्रधानांनी मन की बात मधून भाष्य केलं. राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा काल घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून 5वीसाठी 188 केंद्रांमध्ये 31,593 विद्यार्थी तर इयत्ता 8वीसाठी 143 केंद्रात 21,512 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल सुपर 8 मधल्या पहिल्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून 76 धावांनी पराभव झाला. अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात 7 बाद 187 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल आलेला भारतीय संघ 19व्या षटकात 111 धावांवर सर्वबाद झाला. काल सुपर 8 मधल्या अन्य एका सामन्यात इंग्लंडनं श्रीलंकेवर 51 धावांनी विजय मिळवला. राज्य शासनानं हिंगोली जिल्ह्यात स्थापन केलेलं हळद संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन मिळत असल्यानं बुलढाणा जिल्ह्यात हळद लागवडीचा प्रयोग मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत आहे. शिरसगाव देशमुख इथले दीपक देशमुख यांच्या शेतामध्ये यशस्वीपणे हळदीची लागवड झाल्यानं आता त्यांना आर्थिक उत्पन्नही चांगलं मिळणार आहे. खामगावचे तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांनी या उपक्रमाबाबत माहिती देत शेतकऱ्यांना राज्य शासनाचं महाविस्तार अॅप वापरण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
हळद या मसाला पिकाबद्दल आम्ही लागवडीपासून तर बीन कसं वापरायचं, त्यानंतर त्याच्यामध्ये खतं कोणती द्यायची, याच्या सोबत आम्ही मार्गदर्शन करतो. कृषी विभागाच्या विद्यापीठाच्या गाईडलाईन्स आणि डायरीनुसार आणि त्यांच्या काही कंपनीच्या काही तंत्रज्ञानुसार आम्ही त्यांना पेरणीपासून म्हणजे पूर्व मशागत पासून तर काढणीपर्यंत मार्गदर्शन. तर सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की त्यांनी महाविस्तार AI हे डाऊनलोड करून घ्यावं आणि त्याचा वापर आपल्या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादन आणि उत्पादकता कशी वाढवावी याकरता त्याचा वापर करून घ्यावा.
अभिनेते भाऊ कदम यांनी काल जालना जिल्ह्यात सावरगावसह भोकरदन तालुक्यातल्या दगडवाडी आणि परतूर तालुक्यातल्या लोणी इथल्या विकास कामांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. स्वच्छता, वृक्षारोपण, शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या घटकांवर भर दिल्यास गावांचा सर्वांगीण विकास साधता येईल असं त्यांनी यावेळी नमूद केलं. लातूर शहराजवळील खंडापूर इथं सुरू असलेल्या संत महाकुंभ सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून संत तुकाराम महाराज यांच्या गाथेचं भव्य महापारायण मोठ्या भक्तिभावात सुरू आहे. सुमारे 6 एकरांवर उभारलेल्या विशाल मंडपात दररोज हजारो वारकरी, भाविक आणि कीर्तनकार सामूहिक अभंग पठणात सहभागी होत आहेत. लातूर शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी ऑपरेशन ऑलआउट अंतर्गत विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात 22 प्रकरणं नोंदवून सुमारे 35,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन. 6 मार्च रोजी सादर होणार अर्थसंकल्प. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 2 आरोग्य केंद्रांचा आरोग्यरत्न पुरस्कारानं गौरव आणि 28 फेब्रुवारी रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंचांची प्रशासकपदी होणार नियुक्ती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.